कर चरण कृतं वाक् कायजं कर्मजं वा श्रवण नयन जं वा मानसं वापराधम्
कर चरण कृतं वाक् कायजं कर्मजं वा श्रवण नयन जं वा मानसं वापराधम्
कर चरण कृतं वाक् कायजं कर्मजं वा श्रवण नयन जं वा मानसं वापराधम्
कर चरण कृतं वाक् कायजं कर्मजं वा श्रवण नयन जं वा मानसं वापराधम्
विहितं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो
विहितं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो श्री महादेव शंभो श्री महादेव शंभो
विहितं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो
विहितं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो श्री महादेव शंभो श्री महादेव शंभो।